गुड मॉर्निंग फॉरेन्सिक टीम मधून वॉरन बोलते मॅम. मॅम आमचं म्हणजे एक इव्हेंट झाला होता, तर तुम्ही इव्हेंट अटेंड केला होता का मॅम? फ्लॅट संदर्भात आमचे जे ट्रान्सक्रिप्टचे जे 30 प्रोजेक्ट आहेत पुण्यामध्ये लॉन्च झाले आहे, तर तुम्ही पाहताय का कुठे फ्लॅट साठी 1 BHK 2 BHK काय रिक्वायरमेंट आहेत का तुमची? मॅम तुम्हाला कुठल्या लोकेशन मध्ये पाहताय बघायचे फ्लॅट? वालेवाड बाणेपाशी आहे आमचं. तुम्हाला आमचा कॉल आला होता का मॅम पहिला? हॅलो हॅलो.